डफावर थाप तुणतुण्याला डफावर थाप तुणतुण्याला
डफावर थाप तुणतुण्याला
आधी नमान गणरायाला
आधी नमान गणरायाला
माहूर गडी नेणू केला
माहूर गडी नेणू केला
नमन माझे अनसुयेला शिव शंभू महादेवाला
नमन माझे अनसुयेला शिव शंभू महादेवाला
जी 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 हा नमन माझे सर्व संताना आणि नमुनी गुरु चरणाला मोरेश्वराने कवन हे रचले मोरेश्वराने कवन हे रचले रत्नमाला मातेचे गुणगान केले लक्ष देऊन तुम्ही हो ऐका रत्नमाला मातेची ही कथा सेलुगावी भव्य मंदिरी रत्नमाला विराजित आहे
रत्नमाला विराजित आहे
कीर्ती गातो मनीष कोडाला जी 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 जी
कोडाला
जी 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 हा काटोल तालुक्यात एक गाव अरे म्हसाळा आहे त्याचं नाव भीमा भगवानाची लेक जन्म आली रंगारी कुळात सन 56 सालात जन्म गाव म्हसाळा होत मोठी झाली नागपुरात वाढली डहाट कुळात तुळजा आजी होती एक प्रेम करी तिच्या वर्णित मामा तिचा दिगंबर कृपा आहे तुझी त्यावर आता दर्शन घेती लोक जिरहा जी जिरहा जी जिरहा जिरहा जी जी जिहा पुढे सांग तुम्ही ऐका तुम्ही विश्वास ठेवाल का वेड मातेला समजत होते वितू बाबाकडे नेले होते वितू बाबानं ओळखलं तिला म्हणले अरे बाबा महासती आहे ही रत्नमाला विश्वास नाही कुणी हो केला
विश्वास कुणी नाही हो केला
नाही हो कुणी विश्वास नाही केला पारसिंगा इथं नेत होते वेळ तिला हो समजत होते तुला मानली थोरली बहीण सती अनसूया मातेन तरी ओळखलं नाही हो तिला जिरहा जी जिरहा जी जिरहा जिरहा जी 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 हा दाखले अनेक तिनं दिधले तरी कुणी ना ओळखले भविष्य पाहण्या ब्राह्मणाकडे नेले आणि पाहताच पाया ते पडले म्हणाले आई 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 तीर्थ दे ग मला आई तीर्थ दे होते नवरात्राचे दिवस तीन धरीला उपवास नाही घेतला एकही घास प्रकटली खेट शेतात तीन ओळख तिथच दिली दिव्य ज्योती प्रकाशली मोठा भाऊ तुझा प्रभकर सेलू नावाचे गावात मंदिर आहे शेतात लोक दर्शनासी येतात पूजागिरी पौर्णिमेला जिरहा जी जिरहा जी जिरहा जिरहा जी जी जिहा आम्ही येतो तुझ्या दर्शनास तू आहेस दयावंत दर्शना येती संत महासती तू आहेस नाही लोकांना माहीत तुला अजून नाही ओळखत दाखवी महासतीचं रूप जडू तुझा ध्यास। मंदिर होव तुझे कीर्तिवंत कळमेश्वर तालुक्यात, सेलू गावाचे शेतात उभे मंदिर झोकात, पाहण्या सतीचे रूप महासती रत्नमाला की जय, भीमा गंगा माता की जय, शिव शंभो हर हर महादेव।